Red FM MH935 सुपर इट्स 93.5 रेड एफएम वर MH935 मध्ये अक्षय बरोबर तुम्ही आहात। और जैसे कि मैंने आपसे कहा था कि आज रॉबिनहुड आर्मी नासिक से मेरे साथ एक स्पेशल पर्सनालिटी होगी, और आज मेरे साथ आ चुके हैं राहुल शिंदे सर, जिनसे हम करेंगे बहुत सारी बातें। राहुल सर नमस्कार।
नमस्कार सर।
गुड इवनिंग सर।
गुड इवनिंग
सर। कसे आहात?
मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात?
एकदम मजेत सर, एकदम मजेत। आणि सर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रॉबिनहुड आर्मी एक इनिशिएटिव्ह घेऊन आली आहे, त्या इनिशिएटिव्ह बद्दल काही सांगा।
बेसिकली आमचं एक 15 ऑगस्टचा इव्हेंट असतो दरवर्षी, मागच्या वर्षी पण आम्ही तो मिशन 5 या नावाने केला होता। याच्यामध्ये आम्ही बेसिकली अंडर प्रिव्हिलेज जे लोक आहेत, आपल्या समाजाचे जे घटक आहेत, त्यांना आम्ही ग्रोसरीज प्रोव्हाइड करतो, आणि त्या डोनर्सकडनं ज्या काही आम्हाला ग्रोसरी आणि ज्या काही वस्तू दिल्या जातात त्या आम्ही त्या लोकांपर्यंत नेऊन पोहोचवतो, असं एक आमचं कार्य असतं। मागच्या वर्षी आम्ही साधारण 5 मिशन 5 या नावाने ते केलं होतं, त्यामध्ये 5 मिलियन लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो। यावेळचं आमचं टार्गेट मिशन 30 असं आहे, आणि आम्ही साधारण 10 कंट्रीज मध्ये हे करतोय 15 ऑगस्ट पर्यंत।
ग्रेट सर। आणि सर या इनिशिएटिव्हची सुरुवात नाशिक मध्ये केव्हापासून झाली आणि केव्हापर्यंत चालणार आहे?
सर आता हा मिशन 30 हा जो इव्हेंट आहे हा आमचा आता कालपासून आम्ही लॉन्च केला, 1 जुलैपासून टू बी प्रिसाइज, आणि तो लास्ट डेट आमची त्याची डिस्ट्रीब्युशनची जी आहे ती 15 ऑगस्ट 2020 ही असणार आहे।
बादोगा सिलसिला यूं ही चलता रहेगा। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। अक्षय बरोबर, बजवाते रहो।